नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. महिला केंद्रित विकास हा आपल्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा गाभा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी. अहिल्यादेवींप्रमाणेच युती सरकार देखील वंचितांसाठी काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची चौंडी इथल्या कार्यक्रमात माहिती. आणि विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यात विविध कार्यक्रम, शेतीतील समस्यांचं निराकरण होण्यासाठी मदत होत असल्याची शेतकऱ्यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. महिला केंद्रित विकास हा आपल्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा गाभा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातल्या भोपाळ इथं आज देवी अहिल्यादेवी होळकर महिला सशक्तीकरण महासंमेलनात ते बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे विचार प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्याची आज गरज असल्याचं पंतप्रधान म्हणाले. अहिल्यादेवींचं नाव ऐकताच मनात श्रद्धाभाव निर्माण होतो आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत राज्य कसं पुढे न्यायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे असंही त्यांनी नमूद केलं. गरीब आणि वंचितांच्या उत्थानासाठी त्यांचं मोठं योगदान असून भारतीय वारशाच्या त्या खूप मोठ्या संरक्षक होत्या असं सांगून पंतप्रधानांनी अहिल्याबाईंच्या कार्याला उजाळा दिला.
देवी अहल्याबाई भारत की विरासत की बहुत बड़ी संरक्षक थी. जब देश की संस्कृति पर हमारे तीर्थ स्थलों पर हमले हो रहे थे तब लोक माता ने उन्हें संरक्षित करने का बीड़ा उठाया. उन्होंने काशी विश्वनाथ सहित पूरे देश में हमारे अनेकों मंदिरों का पुनर्निर्माण किया.
यासोबतच पंतप्रधानांनी नमो ड्रोन दीदी ऑपरेशन, सिंदूरमधील महिलांचं योगदान आणि अंतराळ विज्ञानातील महिलांची वाटचाल आदींचा उल्लेख करत आजच्या स्त्री शक्तीचाही गौरव केला.
नक्सलियों के खिलाफ ऑपरेशन हो या फिर सीमा पार का आतंक हो, आज हमारी बेटियां भारत की सुरक्षा की ढाल बन रही है. मैं आज देवी अहल्या की इस पवित्र भूमि से देश की नारी शक्ति को फिर से सैल्यूट करता हूं.
अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ आज एका टपाल तिकिटाचं आणि विशेष नाण्याचंही मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झालं. तसंच अनेक प्रकल्पांचं आणि योजनांचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती आज सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी होत आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी त्यांची जयंती साजरी होत आहे. जयंतीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे उपस्थित आहेत. यावेळी विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. देव, देश आणि धर्माची जबाबदारी पार पाडणाऱ्या अहिल्यादेवी या ऊर्जा केंद्र असून प्रेरणा देणारंही केंद्र असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अहिल्यादेवींची महती देशातल्या सर्व भाषिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट निर्माण केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. अहिल्यादेवींप्रमाणेच युती सरकार देखील वंचितांसाठी काम करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की ज्या प्रकारे वंचितांकरता अहिल्या मातांनी राज्य चालवलं, आम्ही देखील हे युतीचं सरकार अशाच प्रकारे वंचितांकरता या ठिकाणी चालवू आणि त्याकरता आम्ही आमच्या जीवनाचा एक एक क्षण घालवू ही प्रतिज्ञा आज अहिल्या मातेंच्या समोर आम्ही सगळे या ठिकाणी करतो.
सुराज्य म्हणजे काय हे अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रशासनातून दिसून येतं, त्या महाराष्ट्राच्या अभिमान होत्या असं उपमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मसोहळ्याच्या निमित्ताने चौंडी इथं विविध कार्यक्रम पार पडले. आज पहाटे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. या निमित्ताने जन्मभूमी ते कर्मभूमी म्हणजेच चौंडी ते इंदौर या बससेवेचा प्रारंभ करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं विविध ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. कोकणवाडी चौक इथल्या अहिल्यादेवींच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरमधल्या अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केलेल्या सातारा खंडोबा मंदिरात रोषणाई करण्यात आली आहे. आज सकाळी सातारा धनगर समाज जयंती उत्सव समितीच्या वतीनं सातारा खंडोबा मंदिर परिसरात अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आलं. परभणी इथं निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं अहिल्यादेवींचं भव्य स्मारक बनवण्यात येणार असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं. यामध्ये अहिल्यादेवींचा पुतळा लोकसहभागातून उभारण्यात येणार असून आमदार पाटील यांनी 1,00,000 रुपये देऊन निधी संकलनाचा शुभारंभ केला. सुशासन, न्याय आणि अध्यात्म यांचं प्रतीक असलेल्या अहिल्याबाई होळकरांच्या विचारांचा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं हे एक सशक्त पाऊल ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. धुळे जिल्ह्यात देखील आज सकाळी धनगर समाज युवा संघटनांनी मोटारसायकल रॅली काढली, तसंच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं रक्तदान शिबिर आणि अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचबरोबर जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
परभणी जिल्ह्यातल्या पेडगाव इथं आज विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. मृदा आरोग्य चांगलं राहावं यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असं आवाहन कुलगुरूंनी यावेळी केलं. ड्रोन तंत्रज्ञानाविषयी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमात शेतीतील समस्यांचं निराकरण होण्यासाठी मदत होईल असं युवा शेतकरी मंगेश देशमुख आणि प्रियंका कांबळे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
आम्हा महिलांना खूप छान माहिती मिळाली. नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग सांगितले आणि ड्रोन दीदी विषयी माहिती दिली. सरांनी ड्रोन विषयी असं माहिती दिली की आपल्याला असं फवारणीच्या वेळेस ते खूप कष्ट करावे लागतात, ते कष्ट आमचे कमी झाले. महिला सक्षमीकरणाविषयी खूप छान माहिती मिळाली आज पेडगावमध्ये. असेच नवनवीन कार्यक्रम आमच्या गावात व्हावेत हीच माझी अपेक्षा. धन्यवाद.
त्यावेळी त्यांनी खरीप पिकाचे नियोजनाबद्दल मार्गदर्शन केले, तसेच फळबाग लागवडीबद्दल मार्गदर्शन केले आणि ड्रोन प्रात्यक्षिक देण्यात आले. ड्रोनद्वारे शेताची फवारणी करण्यासाठी चांगलं मार्गदर्शन मिळाले, तसेच कृषी विस्तार ऍपचं इथं माहिती देण्यात आली. धन्यवाद.
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या 53 बैठकीचा आज समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित होते. या बैठकीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे 8 वाण, 3 कृषी यंत्रे अवजारे, 61 पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली. विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ विठ्ठल शिर्के यांनी ही माहिती दिली. या वाणांमुळे आणि तंत्रज्ञान शिफारशींमुळे पिकांची उत्पादकता वाढण्यास मदत होईल, तसंच शेतकऱ्यांची श्रम कमी होतील असं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी यावेळी सांगितलं. जागतिक तंबाखू विरोधी दिन आज पाळण्यात येत आहे. या अंतर्गत तंबाखूच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करण्यात येते. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालय आणि मेडिकवर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी तंबाखूजन्य पदार्थ टाळा, व्यसनमुक्त व्हा, आरोग्य सांभाळा अशी जनजागृती करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणारे तसंच सेवन करणाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगर जिल्हा अंमलबजावणी पथकानं कारवाईचा बडगा उचलला आहे. 2024-25 यावर्षी 517 लोकांवर तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत तब्बल 1,01,030 रुपये दंड वसूल करून शासनाच्या खात्यात जमा करण्यात आला. रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या भारत जिंदाबाद तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. शहागंजमधल्या महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरू होणाऱ्या या रॅलीचा समारोप भडकल गेट इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर होईल. गेल्या आठवड्याभरात राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस झाला. आता उघडीप मिळाल्यानंतर शेतात वापसा येण्यास मदत होईल. त्यासाठी किमान 5-6 दिवस लागतील. वापसा परत आल्यावर पेरणीला सुरुवात करता येईल असं कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी म्हटलं आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. महिला केंद्रित विकास हा आपल्या सरकारच्या प्रत्येक योजनेचा गाभा असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती, सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी. अहिल्यादेवींप्रमाणेच युती सरकार देखील वंचितांसाठी काम करत असल्याची मुख्यमंत्र्यांची चौंडी इथल्या कार्यक्रमात माहिती. आणि विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत परभणी जिल्ह्यात विविध कार्यक्रम, शेतीतील समस्यांचं निराकरण होण्यासाठी मदत होत असल्याची शेतकऱ्यांची माहिती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.